गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशान्द्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमतो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदीं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दैवी संपद विमोक्षाय निबंधा यासुरी मता माशुच संपदम दैवीम अभिजातोसि पांडव। द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ में शृणु। सोळाव्या अध्यायातला हा पाचवा आणि सहावा श्लोक एकदम उच्चारला। दैवी गुणसंपदेची लक्षणं आणि आसुरीची गुणसंपदेची लक्षणं सांगून झाल्यानंतर भगवंत त्याच्यामध्ये फरक असं सांगतात की दैवी संपद विमोक्षाय, मोक्ष प्राप्त होणं हा दैवी गुण संपदेचा लाभ आहे। आणि निबंधाय आसुरी मता आणि आसुरी संपत्ती ही बंधनकारक आहे। दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण आहे। दैवी संपत्ती ही प्रकृतीगत लाभलेली गोष्ट अशी ही समजली जाते। आसुरी संपत्ती देखील प्रकृतीगत लाभलेली अशीच समजली जाते। मागच्या वेळेला मी सांगितलं तसं दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा प्रकारचा विभाग समाजामध्ये नाही। एका व्यक्तीमध्ये दैवी भाव देखील असतात आणि आसुरी भाव देखील असतात। एका व्यक्तीमध्ये सद्गुण दडलेले असतात आणि त्याच व्यक्तीमध्ये असद्गुण देखील व्यवस्थित असतात। एका व्यक्तीमध्ये सत्वभाव भरपूर असतो त्याचप्रमाणे रजतम भाव देखील असतो। जर रजतम भावाला फुंकर घातली गेली तर तो वर्धिष्णू होतो। त्याला जर सत्वगुणी असं वातावरण मिळालं तर सत्वगुणाची वृद्धी होते। तरी देखील कोणीही व्यक्ती एक प्रकृती घेऊन आलेली असतेच। जशी जन्मजात प्रकृती एका आईची दोन मुलं असतील तरी देखील ती एकसारखी नसतात। कोणी एखादा अतिशय शांत विचारी विवेकी सर्वांना मदत करणारा तर एखाद्या डोक्यात राख घालून घेणारा अकांड तांडव करणारा गैरसमज करणारा अशा प्रकारची विभागणी एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या दोन व्यक्तींच्या ठिकाणी दोन गुण दिसू शकतात। पण तो संपूर्ण आसुरी नसतो एखादा आणि एखादा संपूर्ण दैवी नसतो। भगवंत अर्जुनाला माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव, तू दैवी गुण घेऊन जन्मलेला आहेस असं सांगतात, तू मात्र काळजी करू नकोस। तसं पाहायचं झालं तर या युद्धभूमीवर हिंसा नको असलेला अर्जुन त्यावेळेला त्याचा हा दैवी गुणच प्रगट झालेला होता आणि त्याचं स्वरूपाविषयी असणारं अज्ञान अथवा त्याचं ममत्व हा त्याचा त्याच्या ठिकाणी असणारा आसुरी भाव म्हणता येईल. एकाच वेळेला हे दोन भाव व्यक्तीमध्ये असतात. भगवंतांनी मात्र अर्जुनाला आश्वासन देताना तू चिंता करू नकोस, तू काळजी करू नकोस, तू दैवी गुणसंपदेमध्ये जन्माला आलेला आहेस असं सांगितलं. याचं कारण समोरच्या व्यक्तीला नाउमेद करून कधी उपदेश करता येत नाही. सद्गुरूंचा जो उपदेश असतो स्वामीजी सांगायचे की हे एवढे लोक सोडून असं स्वामीजी म्हणायचे बाहेर कसं चाललेलं आहे, तुम्ही माझ्याकडे जी येतात ती मुलं सोडून जर जरा बाहेर पाहिलं असं स्वामीजी म्हणाले तेव्हा माझा एक मित्र म्हणाला आपण देखील बाहेर कसे वागतो. स्वामीजी आपल्याला सोडून बाहेरच्या मुलांचं उदाहरण सांगतायत. मी म्हटलं अरे प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतायत. ज्या दैवी गुणामुळं अथवा सत्वगुणामुळं तुम्ही स्वामीजींकडे आलात तो वर्धिष्णू व्हावा असा त्याच्यामध्ये हेतू आहे. तसं भगवंतांच्या या आश्वासनामध्ये देखील तू शोक करू नकोस असं भगवंत म्हणाले. सबंध भगवद्गीतेमध्ये तू शोक करू नकोस अशा प्रकारचा शब्द इथं 16व्या अध्यायामध्ये आला आणि पुढे देखील 18व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारचा शब्द आला. भगवंतांनी अर्जुनाला सर्व गुह्यातलं गुह्य मी तुला सांगितलं, सर्व गुह्यतरम तमम भूयाः शृणु मे परमं वचः, इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. तू मला प्रिय आहेस म्हणून मी तुला इष्ट असणार माझं पक्क मत सांगतो असं भगवंत म्हणाले. आणि मग भगवंतांनी मन मना भव मद भक्तः मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यंते प्रतिजाने प्रियोऽसि मे, तू तुझं मन हे मी कर, मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे मी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेख मद्याजी चोख याची नाव. मन परमात्म्याशी तू एकरूप कर मन मना भव म्हणजे. कोणी असा अर्थ करतात कृष्ण भक्तीनी देखील मन भरून टाक चालेल. कृष्ण हा अर्जुनाच्या पक्षी सद्गुरू म्हणून होते म्हणून मन मना भव याचा अर्थ आपल्या सद्गुरूंच्या मनाशी एकरूप हो असा साधकाच्या पक्षी उत्तम अर्थ घेता येणं शक्य आहे. आपले सद्गुरू ज्या पातळीवरून विचार करतात त्या पातळीवरून विचार करायला शिका. ते एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहतात तसं पाहायला शिका. एखाद्या गोष्टीचा कशा अंगाने विचार करतात तसा विचार करायला शिका. त्यांचाच भक्त व्हा याचा अर्थ त्यांच्याशी एकरूपता साधा. आणि सद्गुरू हे व्यक्ती म्हणून दिसतात आणि त्याच वेळेला ते आपण व्यक्ती नाही अशा अव्यक्तीच्या भावामध्ये असतात. आपण देह या भावनेचा त्याग केलेला साधू वस्तू होऊन ठेला ते वस्तू स्वरूप झालेले असतात. रामकृष्ण म्हणायचे की परमात्मा एक वस्तू बाकी सगळ्या अवस्तू. ते वस्तू स्वरूप झालेले असतात. त्यांच्या ठिकाणी संशय नसतो. म्हणून मन मना भव याचा अर्थ परमात्म स्वरूप होणं, आपलं मन परमात्म स्वरूपामध्ये विलीन करणं. सद्गुरूंच्या ठिकाणी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी असा भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला त्याच्या पाठोपाठ ते असं म्हणाले की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि माशुचहा. परत माशुचहा हा शब्द आला. मी तुला सर्व पापांमधून मुक्त करेन. कारण पाप भावना ही देह भावनेशी संबंधित आहे. पाप आणि पुण्य हे देहसंगामुळे घडत असतं। मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, मा शुचहा, तू काळजी करू नकोस, तू शोक करू नकोस, असं भगवंत म्हणाले। भगवद्गीतेच्या शेवटी शेवटी म्हणजे या 16व्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायामध्ये अर्जुन जो शोक संविग्न मानस झालेला होता, विसृज्य सशरम चापम शोक संविग्न मानसा, असा अर्जुन झालेला होता, तो शोक तू दूर सार, असं भगवंत अर्जुनाला सांगतात, तू शोक करू नकोस। अरे बाबा, तू दैवी गुण संपदेमध्ये जन्माला आलेला आहेस, तू धर्माच्या बाजूनी युद्धाकरता उभा राहिलेला आहेस, तू स्वधर्म कर्म म्हणून युद्ध तुझ्यापर्यंत आलेला आहे म्हणून युद्ध करतो आहेस, तू युद्धखोर नाहीयेस, तू हिंसक नाहीयेस, त्या तऱ्हेने तू सदाचाराचा अवलंब केलेला आहेस, तू दैवी गुण संपदेचा भोक्ता आहेस, तू शोक करायचं कारण नाही, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती या दोन्हीही गोष्टी भगवद्गीतेमध्ये आलेल्या आहेत, त्या परमार्थाच्या दृष्टीने आलेल्या आहेत। व्यक्तींनी दैवी गुण संपदेची कास धरावी याकरता आलेल्या आहेत, आणि आसुरी गुण संपदेनी अशा व्यक्तींनी आपलं आचरण सुधारावं, आपलं वर्तन सुधारावं, आपले विचार सुधारावेत, हेही याच्यातून भगवंतांना अभिप्रेत आहे। तरी देखील आसुरी गुण संपदेच्या व्यक्तीला परमार्थ करण्यासाठी मर्यादा आहे हे सद्गुरु म्हणून भगवंतांना नक्की माहिती आहे। अगदी भगवत अवतारामध्ये देखील आसुरी संपत्तीच्या व्यक्तीला उपदेशाने बदलता आलेलं नाहीये, कंसाला नाही, किती समजुतीच्या गोष्टी ते शिष्टाई करायला गेलेले होते तेव्हा दुर्योधनाला सांगितल्या, किती समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, पण दुर्योधन त्यांनाच बद्ध करायला चाललंय। तू शिरजोर इथं येऊन आमच्या राजसभेत येऊन आमच्यावर शिरजोरी करतोस, याला साखळ दंडाने बद्ध करून टाका, असा दुर्योधनाने आदेश दिलेला होता। अर्जुनापुढे उपदेश चालेल, ज्याच्या ठिकाणी दैवी गुण संपदेचा जरासा वरचष्मा आहे त्याच्या ठिकाणी उपदेश चालेल, असुरी संपत्तीच्या ठिकाणी काही उपदेश चालत नाही। प्रत्यक्ष रामचंद्रांना रावणापुढे, असुरी संपत्तीच्या व्यक्तीपुढे दैवी गुण संपदेचं कोणतंही काम करता आलं नाही, वालीचा वधच करावा लागला। असं असल्यामुळं तारतम्यानी परमार्थ देखील सर्वांकरता नाही असा एक अर्थ याच्यातून ध्वनित होतो। आसुरी संपत्तीच्या व्यक्तीने बदलावं शक्य तितकं, पण आसुरी संपत्तीची व्यक्ती जर परमार्थ करू लागली किंवा परमार्थाकडे वळली की जे तसं अशक्यच आहे, पण यदा कदाचित ती परमार्थाकडे वळली तरी देखील परमार्थाच्या योगानी म्हणजे ध्यानाधिकांच्या शांती संपादन करून सिद्धी प्राप्त करून त्याचा गैरवापर करण्याकडेच त्यांचा कल राहील। त्यांची प्रवृत्तीच तशी असल्यामुळं ते त्या प्रकारचंच वर्तन करतील आणि हे उघडच आहे। असं असल्यामुळं साधकाचा निर्धार साधनेचा टिकून राहण्यासाठी म्हणून आणि परमार्थाच्या मार्गापासून तो च्युत होऊ नये म्हणून ही दैवी गुण संपदा सांगितली। कधी कधी सज्जनाला देखील दुर्जनाचा हेवा वाटतो, असे शब्द कोणीतरी बोललेलं तुमच्याही कानावर आले असतील की इतके सरळ मार्गाने चालून आमच्यापाशी काहीच नाही, आम्ही आपले सायकल चालवतोय किंवा टू व्हीलर आहे आणि इतक्या गैरमार्गाने चाललेल्या माणसाकडे 10 गाड्या, एवढ्या प्रचंड जमिनी, एवढी इस्टेट. अशा प्रकारे दैवी गुणसंपदेच्या व्यक्तीला देखील अज्ञानाच्या पोटी पण आसुरी संपत्तीची कधी कधी भुरळ पडते. आसुरी संपत्तीचं जे प्रदर्शन असतं त्या प्रदर्शनामुळे ती व्यक्ती यशस्वी झाली असं वाटायला सुरुवात होते, तिला यश मिळालंय असं वाटायला सुरुवात होते. प्रत्यक्षत तसं नसतं. अतिशय असुरक्षितता अशा व्यक्तींना ग्रासून असते, त्यांना थोडाही विरोध खपत नाही. विरोध करणाऱ्या व्यक्तीला केवळ शब्दांनी विरोध करणं त्यांच्या गणतीमध्येच नसतं. त्या माणसाला संपून टाकावं असंच असुरी संपत्ती ठरवते, आणि जो सर्वांशी वैर धरून चाललेला असतो त्याला शांती समाधानाने झोप अशक्य असते. आसुरी संपत्तीची जी व्यक्ती असते तर ती व्यक्ती तळमळतच राहते. आपण कितीही मोठे झालो तरी देखील त्याच्यामध्ये तिला अजून काहीतरी मिळवायचं राहिलेलं आहे असंच वाटत राहत. त्याच्या अवतीभवतीच्या लोकांनी त्यांना जरी मान्य समजलं, मान्यता दिली, तरी देखील त्यांचं त्याच्यावर समाधान नसतं. त्यांना अजून जे मानत नाहीत त्यांच्याकडूनही मान्यता हवी असते. आसुरी संपत्तीची व्यक्ती म्हणजे तमोगुणी व्यक्ती जर परमार्थ करेल, परमार्थ ही देखील एक शक्ती आहे. मनाची शांती समाधान ही देखील एक शक्ती आहे. स्थिरता अविचलता ही देखील एक शक्ती आहे. आम्ही पुण्यात आलो तेव्हा म्हणजे 1976 साली पुण्यामध्ये एक खळबळजनक असं खूनसत्र झालं, ते जोशी अभ्यंकर ऐकून तुम्हाला माहीत असेल, आणि ती मंडळी नंतर सापडली गेली. त्यांनी असं सांगितलं की भगवद्गीता असं म्हणते की मारल्यामुळं आत्म्याला मरण नाही, तसंच आत्मा कोणाला मारत नाही अथवा कोणीही मरत नाही या भावानी भगवद्गीता वाचून आम्ही गळे दाबले. नायलॉनच्या दोरीनी गळफास लावून त्यांनी मारले. म्हणजे जर भगवद्गीता वाचेल आसुरी संपत्तीची व्यक्ती तर ती आपल्या वर्तनाला अनुकूल अर्थ काढते असं त्याचं गमक झालं. रजोगुणी व्यक्ती परमार्थ करेल तर आसुरी संपत्तीला जशी मानमान्यतेची आवश्यकता असते, उदाहरणार्थ प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू किती शक्ती मिळवली आणि मृत्यू नाही अशी परिस्थिती देखील निर्माण झाली. त्या शक्तीमुळं देवतांकडून वर प्राप्त करून घेतल्यामुळं पण त्या शक्तीचा त्यांनी अतिशय दुरुपयोगच केला. रजोगुणी व्यक्ती म्हणजे राजर्षी विश्वामित्र राजे होते. ते एकदा शिकारीच्या निमित्ताने अरण्यामध्ये गेलेले असताना विश्वामित्र हे वसिष्ठांच्या आश्रमापाशी आले. भुकेची वेळ होती. सर्वांपासून वेगळे पडलेले विश्वामित्र वसिष्ठांकडे जेवायला आले आणि आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत ज्यांचा आश्रम आहे असे वसिष्ठ राजाला त्यांनी जेवण आणि मागून त्यांचं दळ आलं, त्यांना देखील अगदी निमिषभरात वसिष्ठांकडून जेवण मिळालं. शेकडो लोकांना वेळ न लागता जेवण मिळालं कसं याची चौकशी केल्यावर त्यांना असं कळलं की यांच्याकडे कामधेनू आहे. जो रजोगुणी असतो त्याला दुसऱ्याकडे आहे ते आपल्याला लगेच मिळावं असं वाटत राहतं. मी राजा असताना एखाद्या साधूच्या जवळ कामधेनू हवं ते देणारी, म्हणून त्यांनी कामधेनूची मागणी केली. वसिष्ठ म्हणाले की तिची इच्छा असेल तर तुम्ही तिला घेऊन जा, तिला विचारा. तिच्या मधून सशस्त्र सैनिक निर्माण झाले. विश्वामित्रांच्या सैन्याचा पराभव झाला आणि कशाही प्रकारे वसिष्ठांचा पराभव करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर विश्वामित्रांनी तपश्चर्याला प्रारंभ केला. रजोगुणी व्यक्ती अतिशय हिरिरीनी जे करायचं ते करते आणि विश्वामित्र हे फार मोठे ऋषी होते. रामचंद्रांना देखील त्यांनी शस्त्रविद्या दिली. गायत्री मंत्राचे उद्गाते ते फार मोठे होते, त्यांचा अधिकार मोठा होता. तरी देखील वसिष्ठ त्यांना राजर्षीच म्हणत असत. वसिष्ठांना ब्रह्मर्षी पदवी होती. त्यांना तेवढी राजर्षी पदवी एवढं सगळं तपश्चर्या करून ज्ञान मिळवल्यानंतर सगळं जग ज्यांना मान्य करत आहे त्यांना वसिष्ठांची मान्यता ब्रह्मर्षी म्हणून मिळत नव्हती. या कारणाकरता वसिष्ठांशी त्यांनी वैर पत्करलं. वसिष्ठांचे 100 मुलगे त्यांनी मारले. ऋषी वर का विश्वामित्र ऋषी झाले पण वैर संपलं नाही. एके दिवशी असं म्हणतात की वसिष्ठांना तसंही सैन्य घेऊन मारता येत नाही, तपश्चर्या केली तरी वसिष्ठांकडून मान्यता मिळत नाही, या वसिष्ठांना संपू असं त्यांना वाटलं. आणि रात्री वसिष्ठ आपल्या पत्नी बरोबर संवाद करत बसलेले होते. पौर्णिमेची रात्र होती आणि अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी असं म्हणाली की किती पिठूर चांदणं पडलेलं आहे, किती आल्हाददायक वाटत आहे. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की हे चांदणं विश्वामित्रांच्या ज्ञानासारखं आहे. विश्वामित्रांचं ज्ञान देखील असंच आहे, पिठूर आल्हाददायक शांत. तेव्हा अरुंधती त्यांना असं म्हणतीये की इतके तुमच्याशी ते वैर करतात एका शब्दा करता की तुम्ही त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता द्यावी, तुम्ही त्यांना राजर्षी म्हणता, त्यांची स्तुती देखील करता, त्यांना तुम्ही ब्रह्मर्षी का नाही म्हणत. तेव्हा ते म्हणाले की त्यांच्यापाशी आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे, तेवढा गेला की ते ब्रह्मर्षीच झाले आणि धोंडा टाकणार डोक्यात. हा संवाद ऐकला आणि तो धोंडा बाजूला टाकून त्यांनी वसिष्ठांचे पाय धरले आणि तेव्हा वसिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी आपण उठावं असे उद्गार काढून उठवलं. म्हणून तमोगुणी व्यक्ती परमार्थ करेल तर मिळवलेल्या शक्तीचा भलकासलता वापर करेल तो बंधनाकडेच जाईल. परमार्थ करेल तरीही फार क्वचित वाल्यासारखा कोणीतरी, शक्यतोवर त्यांना तशी इच्छाच होत नाही. आणि रजोगुणी व्यक्ती देखील परमार्थ करेल त्याला त्याचा अहंकार सोडण्यासाठी फार कष्ट पडतात. तुलनेने दैवी संपत्तीचा जो असतो, दैवी संपत्ती मोक्षाय, दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण होते असं भगवंत म्हणतात. एक 4-5 मिनिटं आपण शांत झालेल्या विषयावर विचार करा किंवा ध्यानाला बसा. हरी 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 स्वामी जी स्वामी हरी 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 म्हणून तू दैवी गुणसंपदेमध्ये जन्माला आलेला आहेस असं सांगण्यामध्ये भगवंतांचा हेतू असा आहे की अर्जुनानी त्याच्यापाशी असलेल्या दैवी गुणसंपदेचा हात धरून आपल्या जीवनाला अजून उत्तम दिशा द्यावी असा भगवंतांचा हेतू आहे. शाळेमध्ये असताना आम्हाला एक गणिताचे शिक्षक होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की वर्गामध्ये असणाऱ्या 60-65 मुलांपैकी जी साधारणपणाने 30 मुलं हुशार आहेत आणि त्याच्यामध्ये देखील 10-12 मुलं अधिक हुशार आहेत आणि उरलेली जी 20-25 मुलं ही त्या मनाने कमी आहेत, तर पेपर देताना 3 माही 6 माही 9 माही याचे पेपर देताना ते प्रत्येक मुलाला म्हणत असत की यावेळेला 50 मिळवलेले आहेस, तू सहज 60-65 मिळवू शकतोस असं म्हणायचे. तर एका मुलाला म्हणायचे की तू 80 मिळवलेस तर तू 90 पुढे सहज जाऊ शकतोस, तर एखाद्याला असं म्हणायचे की तू एवढं 93-94 मिळवलेस तू पैकीच्या पैकी मिळवायला पाहिजे. ते प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. भगवंतांचं हे सांगणं आहे हे तशा प्रकारचं आहे, तुम्ही जिथं आहात तिथून अधिक प्रगती करू शकता. दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाय आसुरी मता माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. जर दैवी संपदा असेल तर मोक्ष प्राप्त होईल, अनन्य भक्ती प्राप्त होईल, अनन्यतेने शरणागती प्राप्त होईल, जीवन अधिक सुफल उत्तम असं होईल आणि चांगलं जीवन कोणाला नको आहे, शांती समाधान कोणाला नको आहे, तू ते प्राप्त करू शकतोस असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. याच्यावर ओव्या लिहिताना ज्ञानेश्वर महाराजांनी या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्य पाहिली उखाची जाण, मोक्ष रूपी सूर्यानी उगवताना त्या सूर्याला पहाट दिसावी, मोक्ष रूपी सूर्याला पहाटेचं दर्शन व्हावं, ही जी दैवी म्हणून सांगितलेली आहे ती संपत्ती तशा प्रकारची म्हटली पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी आणि जी दुसरी आसुरी संपत्ती आहे ते मोह लोहाची खरी साखळी जीवा, ती म्हणजे मोह आणि लोभ याचा न संपणारा असा प्रवास म्हणून राहते. दैवी गुणसंपदा ज्याच्याकडे आलेली आहे अशी व्यक्ती साधना करते, सद्गुण संपादन करते, जीवनाचं उन्नयन करते आणि साधना करून कोणी कोणी मोक्षाला देखील प्राप्त होतात. सर्वसाधारणपणाने निर्हेतुक सर्वांवर एकसारखं असं प्रेम करायला ती शिकते, ती आहे त्या परिस्थितीमध्ये डगमगत नाही, भगवत इच्छेने जीवन चाललेलं आहे असा तिचा भाव राहतो. आणि साधना आणि साध्य याचं तारतम्य राखून दैवी गुणसंपदेची व्यक्ती सतत जीवनामध्ये प्रवास करत राहते. तिचा सतत चालणारा प्रवास जीवनभर अविचल चलत आहे असा असतो. कितीतरी आकर्षण त्याला असतात, सर्वांना असतात, ती त्यालाही असतात, प्रलोभन त्यालाही असतात, पण तो त्या सर्वांपासून विमुख होतो. आपल्याला काय मिळवायचं आहे ते त्याला समजलेलं असतं आणि त्याकडे त्याचं जीवनाचा प्रवास सातत्याने चाललेला असतो. यदा कदाचित दैवी गुणसंपदा मिळवलेली व्यक्ती, तिच्याकडे जर समाजाचं नेतृत्व आलं, समाज याचा अर्थ राष्ट्र म्हणून धरू नका, राष्ट्र चालवणं हे साधूचं काम नाही. साधू व्यक्तीचं काम नाही. साधूचे गुण, काही गुण राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक आहेत, पण त्याच्यापेक्षा अजून वेगळे गुण देखील राष्ट्र चालवायला. त्यामुळे समाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राजसत्ता काढून त्या राजसत्तेला देखील मार्गदर्शक अशा प्रकारची भूमिका दैवी गुणसंपदेची व्यक्ती निभावू शकते. आणि असं जेव्हा होतं तेव्हा एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण करण्याकडे तिचा कल, समाजामध्ये सुख शांतीची लयलोट व्हावी याच्याकरता तो अखंड प्रयत्न करत असतो. हे जर आसुरी संपत्तीची व्यक्ती असेल, जी दुसरी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तर ती जर प्रभावी झाली तर स्वार्थ बोकाळतो, अनाचार वाढतो, हिंसा वाढते, अप्रामाणिकपणा वाढतो, काम आणि कामापोटी मिळणारी सुख लालसा ही अति प्रमाणात वाढते. धाक दडपशा दाखवून दंडेलीनी स्वतःकडे सगळी संपत्ती असावी अशी वृत्ती निर्माण होते. आणि कधी कधी अशा व्यक्ती नेतृत्वाला येतात तेव्हा त्या समाजाचं जे अनहित होतं, समाजाला जवळपास काही मिळतच नाही, तो समाजावर अनेक प्रकारची बंधनं लादतो. पूर्वीच्या काळात कंसांनी तशा प्रकारचं राज्य केलं, दुर्योधनाने तशा प्रकारचं राज्य केलं. अलीकडच्या काळात जे आमचं लहानपणी सोव्हिएत युनियन म्हणून जे ओळखलं जात होतं त्याच्या सत्यकथा आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. ते लेनिन आणि स्टालिन आणि मार्क्स असं बाहेर आलेलं आहे की यांचं व्यक्तित्व खोटं होतं, हे स्वतः बदलण्यासाठी उत्सुक नव्हते. यांना सगळी सत्ता अनियंत्रित आपल्या हातात यायला हवी होती आणि सर्व लोकांवर त्यांनी विशिष्ट बंधनं घातली, पण तसं जीवन ते स्वतः मुळीच जगत नव्हते. मला मध्ये कोणीतरी सांगितलं की चांगला कम्युनिझमचा प्रभाव असताना ते रशियामध्ये गेले तेव्हा एका बाजूला कामगारांची ब्रेड करता भली मोठी रांग असताना तिथले जे प्रमुख होते त्या प्रमुख होते त्यांचे टेबलच 20-25 फूट लांबीचं आणि जगातले सगळे पदार्थ जणू त्या टेबलवर असावेत, त्यांनी हवं ते खावं अशा प्रकारचे काही लोक कोंडाळ करून तिथं चैनीत राहत होते. ही मंडळी केवळ समाजावर बंधनं घालू इच्छितात आणि सर्वांना सारखं अशा प्रकारचा भूलभुलैया दाखवतात, पण प्रत्यक्षत कोणाला काहीही द्यायला तयार नसतात. त्यांच्या ताब्यात गेलेला जो समाज असतो तो समाज कालांतराने उठाव करतो, पण उठाव करण्याची देखील मानसिक ताकद बऱ्याच वेळेला त्यांनी हरवलेली असते, इतका अन्याय आणि दडपशाही अशा प्रकारच्या ठिकाणी असते. ही आसुरी संपत्ती असणारे लोक जर राज्यकर्ते असतील तर त्या समाजाचं फार मोठं दुर्दैव आणि त्या राष्ट्रभूमीचं देखील फार मोठं दुर्दैव असं समजायला काही हरकत नाही. परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने, हे सगळं ऐकून तुझ्या मनामध्ये भीती निर्माण होईल पण तू होऊ देऊ नकोस. झणे याचा अर्थ असा आहे हे ऐकल्यामुळे एखाद वेळेला तुला भीती वाटेल, पण तसं तू वाटून देऊ नकोस. कारण काय, रात्रीचा दिन आहे धाकूधरीचे, दिवस रात्रीला घाबरतो की काय, रात्रीचा धाक त्या दिवसाला असतो की काय. तसं दैवी गुणसंपदेने अशा प्रकारे घाबरू नये. तुला जर भीती वाटत असेल हे सगळं ऐकून, तर तू रात्रीच्या काळात नाही दिवसाच्या काळात आहेस, तू दैवी गुणसंपदेचा आहेस असं लक्षात घे. हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया, हे साही दोषाया आश्रय होई. हे ही आसुरी संपत्ती बंधाला जी कारण होते ती, जो साही दोषाया आश्रय होय. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधा पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपद मासुरीं. अशा प्रकारचे हे सहा दोष सहा गुण हे बंधनामध्ये हमखास नेतात. बंधन याचा अर्थ मन विषयांपाशी अडकणं, इंद्रिय मनापाशी अडकणं, आणि तुमची प्रेरणा किंवा चेतना इंद्रियांच्या ठिकाणी अडकणं. तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी. हे पंडुसुता पांडवा, जे दैवी गुण सांगितले त्या दैवी गुणांची संपदा घेऊन तू जन्माला आलेला आहेस, म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामीया होऊन यावे वाया कैवल्याची. म्हणून हे पार्था तू दैवी संपत्ती घेऊन आलेला आहेस, या दैवी संपत्ती मधून तू कैवल्याच्या सुखापर्यंत जाऊ शकतोस. जसा 92-94 मार्क मिळवणारा आहे त्याला ते म्हणायचे की तू 100 पैकी 100 का नाही मिळवले, तुझे कुठे 2-3 मार्क जातात, 4 मार्क जातात, तूच पहा. तशा प्रकारे भगवंत देखील अर्जुनाला सांगतायत की तू भले मोठे दैवी गुणांची संपदा घेऊन आलेला आहेस, या संपदेला हाताला धरून तू कैवल्य सुख मोक्ष सुख प्राप्त करू शकतोस. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन दैव आसुर एवच. या लोकामध्ये द्वौ भूत सर्गौ, दोन प्रकार जी भूत मात्र प्रकृतीनी असणारे प्राणी मात्र निर्माण झाले, मनुष्य मात्र निर्माण झाले, एक म्हणजे दैवी आणि दुसरे म्हणजे आसुरी. दैवो विस्तारश प्रोक्ता, मी दैवी गुणसंपदा विस्ताराने आतापर्यंत सांगितली. आसुरम पार्थ मे शृणू, आता आसुरी संपत्ती काय आहे ती मी तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्थितन. ओम शांति शांति शांति.
हरी 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 स्वामी जी स्वामी जी महाराज बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि।